नमस्कार, मी प्रमोद खोत, मराठी कथा या पॉडकास्ट चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आज आपण ओळख यशस्वी महान व्यक्तींची या सिरीजमध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेले धीरूभाई अंबानी यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. धीरूभाई अंबानी यांचे वडील गुजरातमध्ये ग्रामीण प्राथमिक शिक्षक होते. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गुजरातमध्ये, ते सुद्धा गुजराती माध्यमातून झाले. मग त्यांना एडनला जाण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी एका पेट्रोल पंपावरती 10 वर्षे सेल्समनची नोकरी केली व ते भारतात परत आले. प्राथमिक शिक्षकाचा मुलगा फक्त मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण, कुटुंबाला कोणत्याही प्रकारची उद्योग व्यवसायाची पार्श्वभूमी नाही, एडनमधील पेट्रोल पंपावरचा अनुभव, ही क्वालिफिकेशन्स घेऊन धीरूभाई मुंबईला परतले. हां, त्यांच्यावर फॉरेन रिटर्नचा शिक्का मात्र जरूर बसला. या शिक्कावर त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत गेल्या असत्या, पण ते भारतात परतले ते नोकरी करायची नाही असे ठरवूनच. जगामध्ये कापडाला म्हणजेच टेक्स्टाईलला मोठी मागणी असते हे त्यांनी ओळखले. भारत त्यावेळी कापड उद्योगात एक आघाडीचा देश होता, त्यामुळे त्यांनी कापड निर्यातीच्या टेक्स्टाईल एक्सपोर्ट व्यवसायात उतरायचे ठरवले. यात अनंत अडचणी होत्या. मुंबईसारख्या ठिकाणी धंद्यासाठी जागा मिळणे अवघड होते, त्यामुळे त्यांनी 40 एका खोलीतून व्यवसायाला सुरुवात केली. कंपनीचे नाव रिलायन्स ठेवले व कापड निर्यातीच्या व्यवसायाला 1966 साली सुरुवात केली. पण थोडक्याच काळात धीरूभाईंच्या लक्षात आले की परदेशामध्ये ज्या उच्च दर्जाच्या कापडाची मागणी असते, त्या उच्च दर्जाचे कापड भारतात तयार होत नाही. मग त्यांनी स्वतःच अशा प्रकारच्या उच्च दर्जाच्या कापडाच्या निर्मितीला हात घालण्याचे ठरवले. त्यासाठी अहमदाबादला स्वतःची टेक्स्टाईल मिल सुरू केली. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान व मशिनरी वापरून उच्च दर्जाच्या कापडाच्या उत्पादनाला सुरुवात केली. आधी हे कापड फक्त एक्सपोर्टसाठी बनवले जायचे, पण हे कापड भारतातील जनतेलाच उपलब्ध करून देण्याचा व यासाठी देशभर 1500 शोरूम्स काढण्याचा अत्यंत धाडसी निर्णय त्यांनी घेतला. पण त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. त्यांचा ओनली विमल हा ब्रँड लोकप्रिय झाला. त्यांचे कापड सर्वात महाग असूनही त्यांनी विक्रीचे नवीन विक्रम करायला सुरुवात केली. साड्यांमध्ये अनेक आधुनिक डिझाईन्स आणून त्यात आमूलाग्र बदल घडवून आणले. नायलॉन, रेयॉन, पॉलिएस्टर या कृत्रिम धाग्यांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. भविष्यकाळात या धाग्यांना प्रचंड महत्त्व येणार आहे याची त्यांना जाणीव झाली होती. त्यामुळे या धाग्यांसाठी लागणारे रॉ मटेरियल बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातात घेण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी अमेरिकेतील एका नावाजलेल्या कंपनीबरोबर कोलॅबोरेशन करण्याचे ठरवले. पण या प्रकल्पाला 400 कोटी रुपये एवढ्या मोठ्या भांडवलाची गरज होती. हे भांडवल फक्त बँका, वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था किंवा बडे भांडवलदारच पुरवू शकत होते. पण त्यांच्याकडे न जाता शेअरच्या रूपाने सर्वसामान्य माणसाकडून हे भांडवल उभारण्याचा धाडसी निर्णय धीरूभाईंनी खऱ्या अर्थाने शेअर बाजाराचे दरवाजे सर्वसामान्य माणसाला खुले करून दिले. कारण तोपर्यंत काही मोठभर मंडळी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करीत असत, सर्वसामान्य जनता यापासून दूरच असे. धीरूभाईंचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. रिलायन्स ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या भांडवलावरही उभी राहिलेली कंपनी ठरली. भारतात पूर्वी असे कधी घडले नव्हते. यापुढील काळात रिलायन्सने हेच धोरण कायम ठेवले. पेट्रोकेमिकलचे महत्त्व धीरूभाईंनी ओळखले व त्यात पण प्रवेश करून यश मिळवले. भांडवल उभारण्याचे अनेक नवीन मार्ग त्यांनी शोधून काढले व लोकप्रिय केले. डिबेंचर्स किंवा कर्ज रोखे हा प्रकार त्यांनीच प्रथम भारतात आणला. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या भागधारकांची, शेअर होल्डर्सची संख्या वाढत गेली. मुंबईच्या कुपरेज या फुटबॉलच्या ग्राउंडमध्ये शेअर होल्डरची मीटिंग घेऊन भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये एक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित करा. कारण तोपर्यंत शेअर होल्डरच्या मीटिंग्ज एखाद्या हॉटेलच्या हॉलमध्ये होत असत व त्याला मुठभर शेअर होल्डर्स उपस्थित राहत असत. ज्या सामान्य लोकांनी रिलायन्समध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना उत्तम परतावा हा मिळालाच पाहिजे यावर धीरूभाईंचे बारीक लक्ष असे. आज रिलायन्स ही भारतातील सर्वात जास्त शेअर्स होल्डरची असलेली कंपनी असून आज त्यांची संख्या 38 लाख इतकी आहे. अनेकांचे उखळ रिलायन्सच्या शेअरवर पांढरे झाल्याचे, अनेकांची घरे, मुलींची लग्ने या शेअरच्या जीवावर झाल्याचे मी बघितले आहे. रिलायन्सने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. खाजगी क्षेत्रातील ही भारतातील सगळ्यात मोठी कंपनी असून Fortune 500 कंपन्यांमध्ये सर्वात प्रथम येणारी भारतीय कंपनी म्हणून रिलायन्सने मान मिळवला आहे. 1970 साली वर्षाला काही लाख रुपये टर्नओव्हर असणाऱ्या रिलायन्सचा वार्षिक टर्नओव्हर 2 लाख कोटी रुपयांच्या वर गेला आहे. मुकेश व अनिल या त्यांच्या सुपुत्रांनी रिलायन्सला नवीन उंचीवर नेऊन ठेवले असून अनेक नवीन क्षेत्रात रिलायन्सने प्रवेश केला आहे. पण हे सगळे करीत असताना धीरूभाईंनी काही तत्वे पाळली. त्यांनी दुसऱ्या कोणत्याही कंपनीची डायरेक्ट शिप स्वीकारली नाही. त्यांनी आपली सगळी एनर्जी रिलायन्ससाठीच वापरली. आपल्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी ते कोणालाही, अगदी ऑफिसमधल्या प्यूनलाही, केव्हाही आणि कोठेही भेटायला तयार असत. पांढरा सफारी हा त्यांचा युनिफॉर्म बनला होता व शेवटपर्यंत त्यांनी त्यात बदल केला नाही. ते कधी पत्र लिहिण्याच्या भानगडीत पडत नसत. त्यांचे म्हणणे होते की पत्र लिहिल्यावर त्या पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे यावर लक्ष न देता वाचणारे त्या पत्रातील चुका काढत असतात. त्यांचा सगळा व्यवहार हा फोनवर किंवा ऑफिसमध्ये बसलेल्या टेलेक्स मशीनवर चाले. एकदा धीरूभाईंना एका मुलाखतीत तुमच्या यशाचे रहस्य काय असे विचारले, तेव्हा त्यांनी ते उत्तम सेल्समन असून त्यांच्या यशाचे श्रेय त्यांना एडनमधील 10 वर्षाच्या नोकरीत सेल्समन म्हणून जो अनुभव मिळाला त्यांना दिले. त्यांच्या मते सेल्समनचे मुख्य कौशल्य आपल्या मालाचे किंवा योजनेचे महत्त्व व फायदे प्रभावीपणे ग्राहकांना समजावून सांगणे, थोडक्यात मार्केटिंगच्या अनुभवावर माणूस तो सुद्धा ग्रामीण भागातून आलेला व कमी शिकलेला काय चमत्कार करू शकतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवून देऊन भारताच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवले आहे. आशा करतो की एपिसोड आपल्याला आवडला असेल. आपल्याला काही सूचना असतील पॉडकास्टबद्दल तर नक्की कमेंट करून मेसेज करा, माझ्यापर्यंत पोचवा. पुढचा एपिसोड आपण रतन टाटा यांच्यावरती घेऊन येतो आहे. ऐकत राहा मराठी कथा पॉडकास्ट. धन्यवाद. नमस्कार. या एपिसोडमध्ये आपण रतन टाटा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले हे खरे असले तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या 6 वर्षाच्या वय असताना त्यांच्या आईवडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला. चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावरती उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या 10 वर्षाच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख JRD टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून JRD प्रभावित झाली. कारकीर्द. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन टाटा यांना JRD यांनी टाटा उद्योग समूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. 1962 डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले. मात्र समूहाच्या परंपरेनुसार 62 ते 71 त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतर 1971 त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपवण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील 3 वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळवले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा 2% वरून 20% झाला. पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. 1977 रतन टाटांवर एम्सप्रेल मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपवण्यात आली. एम्सप्रेल मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तटपुंजी असे चित्र असलेल्या या मिलमध्ये 50 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला केली. पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि ऋषी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिल ही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारांमुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले. पण त्याबरोबरच अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. 1981 JRD टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीजची सूत्रे सोपवली. त्याचवेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योग समूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. 1991 JRD टाटा यांनी स्वतःच उद्योग समूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जॅग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली. मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटा यांचा स्वभाव. या स्वभावामधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. हे यश मिळवत असतानाच टाटांनी कधीच आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. यांमुळेच सचोटी गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झाले. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या महान व्यक्तींची ओळख तुमच्याशी करून घेतो आपल्या पॉडकास्टद्वारे. ऐकत राहा. काही सूचना असतील तर पाठवा, मेसेज करा, कमेंट करा. धन्यवाद.